ओम श्री कृष्णाय, ओम श्री वासुदेवाय, ओम श्री नर नारायणाय, ओम श्री प्रभवे, ओम श्री भक्ति धर्मात्मजाय, ओम श्री अजन्मने, ओम श्री कृष्णाय, ओम श्री नारायणाय, ओम श्री हरये, ओम श्री हरि कृष्णाय, ओम श्री घनश्यामाय, ओम श्री धार्मिकाय, ओम श्री भक्तिनंदनाय, ओम श्री बृहद्व्रतधराय, ओम श्री शुद्धाय, ओम श्री राधा कृष्णेष्ट दैवताय, ओम श्री मरुत्सुत प्रियाय, ओम श्री काली भैरवाद्यति भीषणाय, ओम श्री जितेंद्रियाय, ओम श्री जिताहाराय, ओम श्री तीव्र वैराग्याय, ओम श्री आस्तिकाय, ओम श्री योगेश्वराय, ओम श्री योगकला प्रवृत्तये, ओम श्री अतिधैर्यवते, ओम श्री ज्ञानिने, ओम श्री परमहंसाय, ओम श्री तीर्थकृते, ओम श्री तैर्थिकार्चिताय, ओम श्री क्षमानिधये, ओम श्री सदोन्निद्राय, ओम श्री ध्याननिष्ठाय, ओम श्री तपः प्रियाय, ओम श्री सिद्धेश्वराय, ओम श्री स्वतंत्राय, ओम श्री ब्रह्म विद्या प्रवर्तकाय, ओम श्री पाषंडोच्छेदन पटवे, ओम श्री स्वस्वरूपाचल स्थितये, ओम श्री प्रशांतमूर्तये, ओम श्री निर्दोषाय, ओम श्री असुर गुरुवादि मोहनाय, ओम श्री अतिकारुण्य नयनाय, ओम श्री उद्धवाद्व प्रवर्तकाय, ओम श्री महाव्रताय, ओम श्री साधुशीलाय, ओम श्री साधु विप्र प्रपूजकाय, ओम श्री अहिंसयज्ञ प्रस्तोत्रे, ओम श्री साकार ब्रह्मवर्णनाय, ओम श्री स्वामीनारायणाय, ओम श्री स्वामिने, ओम श्री कालदोष निवारकाय, ओम श्री सच्छास्त्र व्यसनाय, ओम श्री सद्यः समाधि स्थिति कारकाय, ओम श्री कृष्णार्चा स्थापन कराय, ओम श्री कौलद्विषे, ओम श्री कलितारकाय, ओम श्री प्रकाश रूपाय, ओम श्री निर्दंभाय, ओम श्री सर्वजीव हितावहाय, ओम श्री भक्ति संपोषकाय, ओम श्री वाग्मिने, ओम श्री चतुर्वर्ग फल प्रदाय, ओम श्री निर्मत्सराय, ओम श्री भक्तवर्मणे, ओम श्री बुद्धिदात्रे, ओम श्री अतिपावनाय, ओम श्री अबुद्धिरुते, ओम श्री ब्रह्मधाम दर्शकाय, ओम श्री अपराजिताय, ओम श्री आसमुद्रांत सत्कीर्तये, ओम श्री श्रित संस्कृति मोचनाय, ओम श्री उदाराय, ओम श्री सहजानंदाय, ओम श्री साध्वी धर्म प्रवर्तकाय, ओम श्री कंदर्प दर्प दलनाय, ओम श्री वैष्णवक्रतुकारकाय, ओम श्री पंचायतन सम्मानाय, ओम श्री नैष्ठिक व्रत पोषकाय, ओम श्री प्रगल्भाय, ओम श्री निस्पृहाय, ओम श्री सत्य प्रतिज्ञाय, ओम श्री भक्तवत्सलाय, ओम श्री अरोषणाय, ಓಂ ಶ್ರೀ ದೀರ್ಘದರ್ಶಿನೇ, ಓಂ ಶ್ರೀ ಷಡೂರ್ಮಿ ವಿಜಯಕ್ಷಮಾಯ, ಓಂ ಶ್ರೀ ನಿರಹಂಕೃತಯೇ, ಓಂ ಶ್ರೀ ಅದ್ರೋಹಾಯ, ಓಂ ಶ್ರೀ ರುಜವೇ, ಓಂ ಶ್ರೀ ಸರ್ವೋಪಕಾರಕಾಯ, ಓಂ ಶ್ರೀ ನಿಯಾಮಕಾಯ, ಓಂ ಶ್ರೀ ಉಪಶಮಸ್ಥಿತಯೇ, ಓಂ ಶ್ರೀ ವಿನಯವತೇ, ಓಂ ಶ್ರೀ ಗುರವೇ, ಓಂ ಶ್ರೀ ಅಜಾತವೈರಿಣೇ, ಓಂ ಶ್ರೀ ನಿರ್ಲೋಭಾಯ, ಓಂ ಶ್ರೀ ಮಹಾಪುರುಷಾಯ, ಓಂ ಶ್ರೀ ಆತ್ಮದಾಯ, ಓಂ ಶ್ರೀ ಅಖಂಡಿತಾರ್ಷಮರ್ಯಾದಾಯ, ಓಂ ಶ್ರೀ ವ್ಯಾಸ ಸಿದ್ಧಾಂತ ಬೋಧಕಾಯ, ಓಂ ಶ್ರೀ ಮನೋ ನಿಗ್ರಹ ಯುಕ್ತಿ ಜ್ಞಾಯ, ಓಂ ಶ್ರೀ ಯಮದೂತ ವಿಮೋಚಕಾಯ, ಓಂ ಶ್ರೀ ಪೂರ್ಣಕಾಮಾಯ, ಓಂ ಶ್ರೀ ಸತ್ಯವಾದಿನೇ, ಓಂ ಶ್ರೀ ಗುಣಗ್ರಾಹಿಣೇ, ಓಂ ಶ್ರೀ ಗತಸ್ಮಯಾಯ, ಓಂ ಶ್ರೀ ಸದಾಚಾರ ಪ್ರಿಯತರಾಯ, ಓಂ ಶ್ರೀ ಪುಣ್ಯಶ್ರವಣ ಕೀರ್ತನಾಯ. હવે મહારાજનું છેલ્લું નામ બોલતા પહેલા આપણે ઓમકારનો એક દીર્ઘ નાદ કરીશું. ઓ શ્રી સર્વમંગલ સદરૂપ નાના ગુણ વિચેષ્ટિતાય ઓમ શ્રી અક્ષર પુરુષોત્તમ મહારાજાય, ಓಂ ಶ್ರೀ ಗುಣಾತೀತಾನಂದ ಸ್ವಾಮಿ ಮಹಾರಾಜಾಯ, ಓಂ ಶ್ರೀ ಗೋಪಾಲಾನಂದ ಸ್ವಾಮಿ ಮಹಾರಾಜಾಯ, ಓಂ ಶ್ರೀ ಭಗತಜಿ ಮಹಾರಾಜಾಯ, ಓಂ ಶ್ರೀ ಶಾಸ್ತ್ರಿಜಿ ಮಹಾರಾಜಾಯ, ಓಂ ಶ್ರೀ ಯೋಗಿಜಿ ಮಹಾರಾಜಾಯ, ಓಂ ಶ್ರೀ ಪ್ರಮುಖ ಸ್ವಾಮಿ ಮಹಾರಾಜಾಯ.